तुर्यौ हि च मे पष्टवाच मे पष्टौ हि च म उक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् पानो यज्ञेन कल्पताम् ज्ञानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशश्च मे चतस्रश्च मे शौच मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशश्च मे षट्त्रिगंशश्च मे चत्वारिगंशश्च मे चतुश्चत्वारिगंशश्च मे त्राचत्वारिगंशश्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च वश्न्यश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ॐ या देवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्थामनानिशमंसिषद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमातर्मा माहिगंसि मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमती देवेभ्यो वाच मुद्यासगं शुश्रूषेण्यः मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो नु मदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त कुटे काका आपल्याला सांगणार आहेत.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज बुधवार दिनांक 22 जानेवारी 1992 माया अपासमेंट संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासभूत नित्यपाठातील लोक मरो मरो जाती वडिले गेले हे प्रकिती जाणत जाणत निश्चिती काय मानिले या ओळीवरील सद्भक्त डॉक्टर सुनील तावरे यांचे निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. कालच्या संदर्भात काल मंगळवारच्या केंद्रात अनेक साधक अनुपस्थित तर काही उशिराने केंद्रात आले म्हणून स्वामीजी रागवलेले होते. त्या संदर्भात ते आता बोलतात. कालच्या केंद्रात मी जे बोललो त्याबद्दल कोणीही राग मानू नये. माझ्या आंतरिक चळवळीमुळे मी बोललो. केंद्रातील कार्यक्रमांना ढिलेपणा येऊ नये म्हणून मी बोललो. नंतर मला कळाले की ऑफिसमधून येण्यास उशीर झाल्यामुळे आणि शाळा कॉलेजेसमधून परतण्यास उशीर झाल्यामुळे काहींची अनुपस्थिती होती तर काही उशिरा का होईना पण केंद्रात आले असो. परंतु साधकांना इथे जे मिळते ते आयते नवनीत असते. परंतु देणाऱ्याला मात्र दुधाचे दही दही घुसळून चिंतन मंथनातून ते काढून द्यावे लागते. आपल्याला बरेच कार्य करायचे आहे, त्यासाठी केंद्रातील उपस्थिती, नियमितपणा, शिस्त, सातत्यता आवश्यक आहे. आपण इतर गोष्टी मात्र वेळेवरही करतो आणि त्याही नियमितपणे. लग्नाला, मुंजीला, ऑफिसला आणि बाहेरगावी जायचे झाल्यास गाडी चुकवणे म्हणून वेळेआधी जातो आणि केंद्रात मात्र उशिरा येतो, हे योग्य नाही. म्हणून केंद्रातही आपण वेळेवर नियमितपणे आणि जिद्दीने यायला पाहिजे. आपल्याकरता तसेच समाजासाठीही ते आपले कर्तव्य कर्म आहे. लोक मरोमरो जाती, वडिले गेले ही परिस्थिती, जाणत जाणत निश्चिती काय मानले. कोण समय येईल कैसा, याचा न कळे भरावसा. म्हणून कदापिही झिळेपणा येऊ देऊ नये. आमच्या शाळेतील कुंभारे हेडमास्टर 11 वाजता शाळा भरण्याच्या वेळी हातात छडी घेऊन दारात उभे राहायचे आणि 11 नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना छडीचा प्रसाद द्यायचे. इथे तसे नाही, म्हणून प्रत्येकाने सावध, साक्षेपी, दक्ष असावे. आपली पहिली प्रायोरिटी परमार्थाला पाहिजे, नंतर सांसारिक गोष्टींना. हे कशासाठी? तर अंती आपल्याला आत्मरक्षण व्हावे हीच इच्छा. म्हणून येथे उशिरा येऊ नये. आपले दररोजचे उठणे, झोपणे नियमित पाहिजे. साधनेचा वेळ निश्चित पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचन, ओरी ओरी मध्ये असणारा अर्थ कोणालाही मुक्त करीत अशी महती ज्ञानेश्वरीची आहे. ग्रंथ नव्हे कादंबरी ही मनोरंजनाची. बहुत पुण्य ज्याचे गाठी बुध हो तोची लाभाची. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवण घेणार नाही असा नियमच हवा. आपल्या रोजच्या ध्यानानंतर 5 मिनिटे तरी ज्ञानेश्वरी वाचावी. येथील सगळ्यांचा जन्म सार्थकी लागला पाहिजे. हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा. आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेचा परमार्थासाठी सदुपयोग करावा. नाम घ्यावे, पथ्यासहित रामनाम घ्यावे. केंद्रात जातो याचा आपल्याला अभिमान पाहिजे. चांगली कर्मे करीत 100 वर्षे जगावे. परमार्थाचा प्रचार व प्रसार करीत आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र हलवायचा आहे. त्यासाठी जिद्द पाहिजे. आपल्याला तर तारायचेच आणि इतरांनाही तारायचे. स्वय करुणी विश्व तारा, स्वय करुणी विश्व तारा. ताटी उघडा ज्ञानेश्वर, शहाणा तो जो परमार्थ करतो. एकुलता एक मुलाच्या लग्नाच्या दिवशीही स्वामींनी वेळेवर प्रवचन केले ते आपण स्मरावे. सर्वांनी केंद्रामध्ये वेळेवरच येत जावे आणि वेळेवरच म्हणजे केंद्र संपल्यानंतर जावे. त्या बंडोपंतासारखे करू नये. बंडोपंत ऑफिसला 1/2 पाऊण तास उशिरा यायचे आणि त्या उशिराची भरपाई म्हणून ऑफिसमधून 1/2 पाऊण तास लवकरच घरी जायचे. तसे तुम्ही करणार नाही असे मला वाटते. एवढे बोलून हरिहरी म्हणत बोलणे थांबवले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 25 जानेवारी 1992 श्रीमद दासबोध नित्यभाटातील जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पुळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी या ओळीवरील सद्भक्त श्री पंकज करवंदे यांचे निरूपणानंतर स्वामीजी सद्भक्त सौभाग्यवती दांडेकर यांना एक अभंग म्हणायला सांगतात. त्यांनी जय जय प्रभू कमल वदन कमल लोचना रामा हा अभंग म्हटला तर कुमारी अमृता गोळे हिने आला असे ऐकूनही धावा काय तुला देऊ अनंता अंत नको पाहू हा अभंग म्हटला. आणि आणखी एक अभंग बोले न ते हो तुझेची स्तवन हा सद्भक्त सौभाग्यवती प्रतिभा गोळे मुंबई यांनी म्हटल्यावर स्वामीजी आता बोलतायत. मला नुकतीच एक दुःखद बातमी समजते. ती म्हणजे हरिभक्ती परायण धुंडा महाराज जगदूरकर आपल्यातून गेले. हे व्यासंगी संत होते. बहुश्रुत, सर्व आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केलेले. त्या वाचनाची उंची आणि खोली त्यांच्या प्रवचनातून प्रगट होत असे. त्यांचे कीर्तन म्हणजे धुंडी नाथांचे रुचकर स्वादिष्ट आणि पोषणयुक्त भोजन असायचे. त्यांची माझी भेट आणि वैयक्तिक चर्चा झालेली आहे. वारकरी संप्रदायाचे ते अध्वर्यू होते, तरीही नाथ संप्रदायातील सोहम बोधाशी ते रमत असत. त्यांचे पूर्वज हरिभक्तीपरायण गुंडा महाराज हे तर पायात घुंगरू बांधून कीर्तन करीत असत. त्यांच्याच वंशातले हे धुंडा महाराज रसाळ कीर्तनकार म्हणून प्रसिद्धी पावले. ते आपल्यामधून गेले असे म्हणता येणार नाही, कारण त्यांनी आपल्या कार्याचा भाविक जनमानसामध्ये ठसा उमटवलेला आहे. मोठे चाणाक्ष, हुशार, मनमिळाऊ स्वभावाचे उत्तम कीर्तनकार व प्रवचनकार होते. योगायोग म्हणजे त्यांची मंडळी म्हणजे पत्नीही त्यांच्या बरोबरच गेल्या. असं अजोड पती पत्नीचं नातं शेवटपर्यंत एकत्र टिकलं. जन्मभर हरिनाम संकीर्तन केलेल्या वैकुंठवासी धुंडा महाराजांना आणि त्यांच्या मंडळींना म्हणजे सौभाग्यवतींनाही एक मिनिट शांत राहून श्रद्धांजली वाहूया. एवढे सांगून हरिओम तसत म्हणत बोलणे संपवले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 29 जानेवारी 1992 माया अपासनेतही संध्याकाळचे केंद्र दासबोध नित्यपाठातील आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो या ओळीवरील सद्भक्त श्री अजित भवालकर यांचे निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात. परमार्थ हे आनंदाचे क्षेत्र आहे, प्रपंचात दुःख आहे, आपण मरणार हे निश्चित आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म, मरण हे कोणाला सांगून येत नाही हे आणखीनच वाईट आहे. प्रेम जोडत्यापैकी दोघांपैकी एक पुढे जाणारच, उरलेल्याला फारच दुःख, याचा विचार तरुणपणीच करावा. हे दुःख व्हायला नको असेल तर साधना तरुणपणापासूनच करावी. दुःख हे होणारच, परंतु परमात्मा माझ्या हृदयात असल्यामुळे मी एकटा किंवा एकटी असू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यू हा शरीराला आहे व मी शरीर नसून आत्मा आहे, त्याला मरण नाही. मुळी तो नित्य अज अमर आहे. देहाने जरी गेले तरी आत्म्याने आपण अमर आहोत. विवेक जर केला तरच हे कळेल. सहजची आलो सहजची जातो, राहुनी जनी विजनी. गोंदवलेकर महाराजांच्या शिष्याला म्हणजे ब्रह्मानंदांना विचारलं की तुम्ही मृत्यूनंतर कोठे जाणार, त्यावर ते म्हणाले मी आता आहे ते महाराजांच्या चरणाजवळच आहे आणि गेलो म्हणजे मरणानंतरही तेथेच राहणार. सभोवती सगळे असले तरी मी एकटाच नित्यानंद स्वरूपात आहे आणि सगळे गेले तरी मी एकटा नाही, माझ्या बरोबर परमात्मा आहेच. पती गेल्याचे किंवा पत्नी गेल्याचे दुःख जरूर आहे, परंतु विवेकाने ते आवरावे. यद दृष्टम तद नष्टम, परंतु सत्ता मात्र परमात्मा आहेच आहे. त्याचा आविर्भाव योग्याला भक्ताला होतच असतो, परंतु साक्षी भाष्य म्हणजे परमात्म्याचा आभास साक्षीत्वाने अंतःकरणात आहे, त्याला जीव म्हणतात. आत्म्याच्या अंगाने प्रेम अखंड आहे. देहाच्या अंगाने असलेले प्रेम मात्र काही काळापुरते असते. मग देहाचे संगोपन कशासाठी करायचे, तर आत्मदर्शनाकडे वाटचाल करण्यासाठी. आयुष्यात या मार्गावर ज्याची दोन पावले देखील वाटचाल झाली नाही त्याचा जन्म वाया गेला असे समजावे. व्यवहार, उद्योग, नोकरी, गीता ज्ञानाविषयीचे वाचन, श्रवण, मनन, चिंतन, ध्यान, नाम या साऱ्या गोष्टींचा मोहरा आत्मदर्शनाकडेच वळवावा असावा. ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ, स्वरूपानंद इत्यादी संत मोठे का? कारण त्यांची वाटचाल क्षेत्रज्ञाकडे होती. एवढेच नव्हे तर ते क्षेत्रज्ञ स्वरूपच होऊन राहिले. आम्ही असे का राहिलो? तर आमची सारी वाटचाल क्षेत्राकडे आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही देहाचे टोचले पुरवतो, दुसरे काहीच करीत नाही. मात्र आत्मदर्शन हेच जीवनाचे चरम लक्ष आहे. हे ध्यानात ठेवून ते प्राप्त करून घ्यावायचे असल्यास आपण आपल्या वागणुकीचा मोहरा परमार्थाकडेच वळवावा. त्यासाठी मोठ्या धैर्याने साक्षीत्वाने देहाच्या हालचालीकडे पाहावे. शरीर, हात, पाय काय काय करतात ते पाहावे. पाय घरातून निघाले की आपल्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणीच गेले पाहिजेत किंवा ध्यान मंदिरात अथवा संतांच्या सज्जनाच्या सहवासात. जिभेचे तारे काय चालतात ते पाहावे. येथे येणारे श्रोते बाहेर कुठे हॉटेलात जात नाही हे मला थोडस माहित आहे, पण समजा एखाद्या दिवशी कुणी हॉटेलमधून बाहेर पडायला आणि नेमका त्याच वेळी तिथून जायला गाठ पडली तर त्याला लाज वाटेल. आपण हे बरं केलं नाही असं वाटून पुढल्या खेपेला असं वागणार नाही अशी माझी भावली कल्पना आहे. कदाचित मला चुकूनही जातील. नाही का ग, हे पुढच्या साधिकेकडे पाहत निश्चिंतपणे असत म्हणतात तेव्हा सगळेच जण हसतात. तेवढे बोलून हरी हरी म्हणत बोलणे संपवतात. हरी ओम तत् सत्.
या संध्या ते हो का
गुरु तोची देवा ऐसा ठेवी भाव. गुरु तोची देवा ऐसा ठेवी भाव. सद्गुरु गौराव काय वानू. सद्गुरु गौराव काय वानू. गुरु तोची देवा ऐसा ठेवी भाव. तोची ज्ञान मूर्ती ब्रह्मानंद स्थिती. तोची ज्ञान मूर्ती. तोची ज्ञान मूर्ती. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला हो भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी आवडी 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 लाठी मुखासी, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, तुका म्हणे आम्हा जोगे आम्हा जोगे, तुका म्हणे हो तुका म्हणे हो तुका म्हणे आम्हा जोगे, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला हो भाग गेला हो भाग गेला हो भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया।
काय सुंदर, तुम्ही इथं आल्याचं मला समजलं तर बरं होत जाईल, मी तुम्हाला सांगत जाणारच। हरी हरी, फार छान। कधी कधी काय होतं, एवढ्या सगळ्या मंडळींमध्ये लक्षात येत नाही, आणि वारंवार जर नाही आला तर एका वेळेला दोन अभंग म्हणायला सांगणार। या स्वामीजींच्या अनुग्रहित आहेत आणि औरंगाबाद आकाशवाणी केंद्रांवर स्वरूपानंदांच्या अभंगांना चाली लावून त्या गायलेल्या आहेत। त्यांनी मला दोन पुस्तकं भेट दिली, त्याच्यातल्या एका ग्रंथामध्ये विनोबांनी केलेलं ज्ञानदेवांचं स्मरण नावाचा एक लेख छापलेला आहे. हा ग्रंथ देखील तुम्ही मला दिला त्यामुळं काय म्हणायचं धन्यवाद. पण मी ऐकलेलं होतं, माझ्या हातात ते 700 श्लोक पडलेले नव्हते. विनोबांच्या हातात जे जे पडलं तर ते विनोबांनी शॉर्ट केलं. जसे 18 उपनिषद तर विनोबांनी ती सगळी उपनिषद 18 उपनिषद प्रत्येक श्लोकावर भाष्य न करता त्याच्यातले महत्वाचे थोडे श्लोक घेऊन त्याच्यावर भाष्य केलं. ज्ञानेश्वर महाराजांचा चांगदेव 65 ग्रंथ म्हणजे 65 ओव्या फक्त, पण त्या 65 ओव्यांमध्ये देखील विनोबांनी 25 ओव्या बाजूला काढल्या आणि फक्त 40 ओव्याच चांगदेव 40 म्हणून या जास्त महत्वाच्या आहेत म्हणून त्या निवडक चांगदेव 40 म्हणून काढल्या आणि त्याच्यावर थोडस लिखाण केलं. तस ज्ञानेश्वरी मध्ये 9000 ओवे आहेत तर विनोबांनी 700 श्लोक त्याच्यातले 700 ओव्या बाजूला काढल्या की या जास्त महत्वाच्या आहेत. आणि 700 श्लोकी ज्ञानेश्वरी विनोबांनी कुठलीही गोष्ट नटशेल मध्ये सगळा अर्थ समजण्यासाठी म्हणून घ्यायची हे विशेष बुद्धी असते. तर विनोबांनी जी 700 श्लोकी ज्ञानेश्वरी केली त्या प्रत्येक ओवीचा भावार्थ त्यांच्या मिश्रांनी त्याच्यावर भाष्य केलेला अर्थ केलेला आहे असं एक पुस्तक त्यांनी मला दिलं. मला असं वाटतं की तुम्ही मला दिलेली ही अमूल्य भेट आहे. त्याच्यातला जो निबंध आहे विनोबांनी लिहिलेला ज्ञानदेवांचे स्मरण या नावाचा, तर तो मी वाचून दाखवतो. मी हा अनेक पारायण जशी करावीत तसा हा लेख खूप वेळेला वाचलेला आहे. ज्ञानदेवांचे स्मरण. मराठी जनतेसाठी निरोप्या. ज्ञानदेवांचा मराठी जनतेवर उपकार अद्वितीयच आहे. कुराणात पैगंबराने म्हटले आहे, एक एक जमातीसाठी ईश्वराकडून एक एक प्रेषित येत असतो. मला वाटते मराठी भाषकांसाठी ज्ञानदेव हा असा प्रेषित आहे. जशी भारतावर तशी मराठी प्रदेशावरही ईश्वराने कृपेची अपार वृष्टी केली आहे. अनेक सत्पुरुष येथे अवतरले आहेत. या सर्वात मराठी भाषेपुरते बोलायचे तर ज्ञानदेवांचे स्थान अनन्य साधारण आहे. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हा असेच म्हणावे लागते. ज्ञानदेव आणि शंकराचार्य. ज्ञानदेव आणि ज्ञानी शंकराचार्य. ज्ञान प्रकाशात ज्ञानदेवांशी तुलनीय पुरुष गेल्या 1200 वर्षात शंकराचार्य दिसतात. पण ज्ञानदेवांच्या ज्ञान प्रकाशात सौम्यतेचा ओलावा आहे तो शंकर भाष्यात आढळणार नाही. तेजपरी शीतळ शशांकाचे अथवा मार्तंड जो तापहीन असे ज्ञानदेवांचे स्वरूप आहे. शंकराचार्यही करुणा समुद्र होते. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम असेच त्यांचेही वर्णन त्यांच्या शिष्यांनी केले आहे. पण शंकराचार्यांची करुणा ही प्रखर होती आणि ज्ञानदेवांची ज्ञानप्रभा ही सौम्य आहे. त्यामुळे ज्ञानदेव माऊली होऊ शकले, शंकर आचार्यच राहिले. ज्ञानदेव आणि योगी गोरखनाथ. ज्ञानदेव योगी होते, त्याबाबत त्यांच्याशी तुलनीय पुरुष गोरखनाथ दिसतात. गोरखनाथ ज्ञानदेवांच्या गुरु परंपरेतही होते, परंतु गोरखनाथांच्या मार्गात जो गूढ वाद दिसतो तो ज्ञानदेवांनी मुळीच ठेवला नाही. ज्ञानदेवांच्या योगाचा भक्तीपुढे साष्टांग नमस्कार आहे. योगे विण दावित कैवल्य डोळा असे ज्ञानदेवांनी भक्ताचे वर्णन केले आहे. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धणी. योगी जग दूर सारून देवाला शोधू पाहतो, त्यामुळे शून्यच त्याच्या पदरी पडते. ज्ञानदेव संबंध जगच ईश्वर रूप पाहतात, त्यामुळे त्यांना पूर्ण दर्शन आहे. गोरखनाथाला जर शून्यवादी म्हटले तर ज्ञानदेवांना पूर्णवादी म्हणता येईल. शून्यवादी गोरखनाथाने संबंध हिंदुस्तान पायाखाली घातला तरी पण त्याचा गुपित पंथच बनला. ज्ञानदेवांनी संबंध समाज आत्मसात केला. त्यांनीच म्हटले आहे, इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी. ज्ञानदेव आणि भक्त तुकाराम. ज्ञानदेव परम भागवत होते, त्यांची तुलना आपण तुकारामाशीच करू. ज्ञानदेव तुकाराम असा एक बोल मराठी जनता बोलतच असते, पण ज्ञानदेवांशी आपली केलेली तुलना तुकारामाला असह्य होईल. तुकारामाची भक्ती गंगेसारखी आहे, ती हिवाळ्यात शुभ्र आहे, पावसाळ्यात पिंगट आहे, तिला चढ उतारही आहेत, ती समुद्रापर्यंत पोचूनही वाहती आहे. अशाच भक्तीची ज्ञानदेवांनीही शिफारस केली आहे, पण ज्ञानदेवांची स्वतःची भक्ती मात्र आकाश गंगेसारखी दिसते. तिला चढ नाही, उतार नाही, तिला खळबळ नाही, खोली आहे ती सहज स्थिती आहे. माझी आहे सहज स्थिती भक्ती नाम. तुकारामालाही या स्थितीचा शेवटी अनुभव आलेला आहे. उलट ज्ञानदेवांच्या अभंगातही तळमळीचे काही उद्गार सापडतात, तथापि एकंदर नमुना आकाश गंगेचाच. निर्दोष धर्मग्रंथ ज्ञानेश्वरी. ज्ञान योग आणि भक्ती तिहींचा संगम ज्ञानदेवांच्या जीवनात दिसत असला तरी त्यांची मुख्य प्रेरणा धर्मस्थापनेची दिसते. ज्ञानेश्वरी हा एक सांगोपांग धर्म ग्रंथ आहे. धर्माच्या नावावर कोणत्याही वेडगळ समजुतीला किंवा संकुचित भावनेला ज्ञानदेवांनी थारा दिलेला नाही. हा ज्ञानदेवांचा विशेषच आहे. गुणविकासावर भर देऊन आणि निष्काम आणि निरपेक्ष नीती विवरून ज्ञानदेवांनी संतोष मानला आहे. जीवनाला जखडून टाकणारी भाराभर बंधने आणि तपशीलवार संस्कारांचे जाळे यापासून ज्ञानदेवांचा धर्म सर्वथा मुक्त आहे. मराठी भाषकांसाठी ज्ञानेश्वरी हा एक धर्मग्रंथ सुपर्याप्त आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्मग्रंथाशी तुलना करता तो हिणकच ठरणारा नाही. त्याला अद्वैताचा मजबूत पाया आहे. त्यात सामान्य जनांसाठी निर्दोष भक्तिमार्गाचा आदर्श मांडलेला आहे. भक्तीत निष्क्रियता येऊ दिलेली नाही. अनवरत कर्मयोग उपदेशिलेला आहे. गुणोत्कर्षाची दिशा दाखविलेली आहे. समाजाविषयीचे अत्यंत उदार दर्शन मांडले आहे. सांप्रदायिक अभिमानाला जागा ठेवलेली नाही. सुधारणेचा मार्ग अडवून धरलेला नाही. याहून अधिक निर्दोष धर्मरचना कोणता देहधारी काय साधू शकेल. ज्ञानदेवांची अहिंसा वृत्ती. पण ज्ञानदेवांच्या या सगळ्या गुणांपेक्षा त्यांच्या ज्या गुणावर मी मोहित आहे तो गुण म्हणजे त्यांचे मार्दव, त्यांची विनयशीलता, त्यांची अहिंसा होय. सॉक्रेटिसची क्षमा शांती अहिंसा प्रसिद्ध आहे, पण दुसऱ्यांना बोचणारा विनोद तो करू शकत होता. येशू ख्रिस्त तर दयेची मूर्तीच आहे, पण हे ढोंग्यांनो तुम्हास हाय हाय इत्यादी शापवचने जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याच्या दयेने समत्व बुद्धी मागे सारली असे म्हणावे लागते. तुकारामाला तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे एवढे दर्शन झाले होते. इतके असून तुका म्हणे माझे खवळले तोंड ही त्याची सवय काही सुटत नाही. गांधीजींचा अहिंसेविषयीचा आग्रह प्रसिद्धच आहे आणि राजकारणाचा व्यवहार त्यांनी सतत सांभाळला या उपाधीचा विचार करता निसंशय वाङ्मय तपाचा जो आदर्श त्यांनी प्रगट केला आहे तो निरुपमच आहे. परंतु निरुपाधिक विचार केल्यास त्यांच्या वाणीला अनेकदा कठोरतेचा स्पर्श झालेला दिसेल. गांधींचा गुरु टॉल्स्टॉय त्याची गोष्टच बोलायला नको. तो तर चौताळून अहिंसेचा बचाव करतो. ज्ञानदेवांच्या वाणीत कुठेही कटुतेचा लेश आढळत नाही. जगाने त्यांचा काही कमी छळ केला नव्हता पण त्याची त्यांनी मुळीच खंती केली नाही किंबहुना त्याचा त्यांनी कुठे उल्लेखही केला नाही. पण असा एक उल्लेख आमच्या शिवाजीने शोधून काढला आहे. त्यांचा धाकटा भाऊ होता शिवाजीराव भावे, तो आपण येथे नमूद करूया. गीतेच्या 12व्या अध्यायाच्या भक्त लक्षणात जो न लोकास कंटाळे ज्यास कंटाळती न ते असे एक दुहेरी लक्षण मांडले आहे. समजावून सांगताना समुद्राचे नि माझे जलचरा भय नुपजे आणि जलचरी नुबजे समुद्र जैसा असा समुद्र जलचर न्याय निर्देशून ज्ञानदेव म्हणतात तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नि अंगे न शिणे लोकू. जग उन्मत्त वागले तरी भक्ताला खंती वाटत नाही आणि भक्ताच्या मोकळ्या वागणुकीने जगाला शीण होत नाही असे ज्ञानदेवांनी विवरण केले आहे. यात जगाला जे उन्मत्त विशेषण जोडले आहे त्यात समाजाची ज्ञानदेवांशी झालेली वागणूक सूचित होते असे शिवाजी म्हणतो. शिवाजीचे संशोधन निसंशय मार्मिक आहे आणि तो सुचवतो तसे सूचन त्यात असू शकेल पण ज्ञानदेवांच्या त्या वाक्याची थोडी अधिक छाननी करायची झाल्यास समुद्र नेहमी खळबळ करायचाच. इतके असून माशांना त्याचा उपद्रव व्हायचा नाही. मासे नेहमी स्वैर संचार करीत राहायचेच पण समुद्राला त्याचे काही वाटायचे नाही. अशा रीतीने समुद्र आणि मासे दोघेही सहज भावाने वागत राहायचे आणि इतके असूनही दोघांचा कंटाळा यायचा नाही. या दृष्टांतात भक्त आणि जनता यांचा स्वभावानुरूप मोकळा व्यवहार दर्शविला आहे. जगाने काही उन्मत्त व्यवहार केला तरी ज्ञानदेवांनी तो उन्मत्त मानलेला नाही. ते जगाचे सहज वर्तन होय असेच ते समजले आहेत. या रीतीने हेही वचन कटाक्ष सूचक नसून कारुण्य सूचकच आहे. ज्ञानदेवांचे स्मरण मला नेहमीच असते. आज या निमित्ताने विशेष स्मरण झाले विनोबा असा हा लेख आहे. खरच वाङ्मयातला हा अप्रतिम नमुना आहे. एखादा लेख कसा असावा याचा देखील हा विलक्षण नमुना आहे. हरी हरी अनघाताई म्हणा, उपनिषदातली प्रार्थना म्हणा.
ईश्वराणां परमं महेश्वरं तं देवतानां परमं च दैवतं तं ईश्वराणां परमं महेश्वरं तं देवतानां परमं च दैवतं पतिं पतीनां परमं परस्ता पतिं पतीनां परमं परस्तात् विदाम देवं भुवनेशमित्यं नतस्य कार्यं करणं च विद्यते न तत्समस्याद्भ्रदिकस्य दृश्यते न तस्य कार्यं करणं च विद्यते न तत्समस्याद्भ्रदिकस्य दृश्यते परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रिया च एको देव सर्वभूतेषु गूढाः सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा एको देव सर्वभूतेषु गूढाः सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा कर्माध्यक्षः सर्वभूतादिवासा कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासा साक्षी चेता केवलो निर्गुणस्य एको वशी निष्क्रियाणां बहूनां एकं बीजं बहुदाय करोति एको वशी निष्क्रियाणां बहूनां एकं बीजं बहुदाय करोति तमात्मस्तं येनुपश्यन्ति धीराः तमात्मस्तं येनुपश्यन्ति धीराः तेषां सुखं शाश्वतम् नेतरेषाम्
हरि हरि
स्तम्भीश्वराणां परमं महेश्वरम् देवतानां परमं च दैवतं तं ईश्वरं परमं महेश्वरं
हरि 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 बरेच दिवस एक प्रश्न मी घेऊन येतोय आणि उत्तर न देता परत वर घेऊन जातोय. त्याच कारण तेव्हापासून माझी कल्पना तेव्हा बरेच प्रश्न आले त्याला एक दोन तीन चार असे आकडे मी टाकले आणि ओळीने उत्तर देऊ तर याच्यावर पाच आकडा टाकलाय तर याच उत्तर द्यायला बरेच दिवस त्यामुळे लागले. स्वामीजी नमस्कार करतो. मला काही शब्दांचा अर्थ समजावून सांगावा ही विनंती. स्वार्थ स्वहित श्रेयस्कर प्रेयस्कर. आपण स्वार्थी नसावे पण स्वहित जपणे हे आपले कर्तव्य आहे. मला स्वार्थ आणि स्वहित यातला फरक कृपया समजावून सांगावा. तसेच श्रेयस्कर आणि प्रेयस्कर या शब्दांचा अर्थ समजावून सांगावा ही विनंती. आपण स्वार्थी आहोत का हे कसे शोधावे असा प्रश्न आहे. स्व हा शब्द दोन्हीकडे आहे, स्वार्थ आणि स्वहित. आणि स्व याचा अर्थ आपण देह असाच घेतो, देह मन बुद्धीचा मी असा आपल्याला कळत न कळत स्व या शब्दाचा अर्थ समजलेला आहे. आणि आपलं बहुधा वर्तन आपण आणि सर्वांचंच या स्व म्हणजे देह मन बुद्धीला मी समजणं याच्याशीच निगडित आहे. प्रोव्हाइडेड जर संतांकडे गेलो तर हा स्व जो आपण देह मन बुद्धीला समजतो तो स्व देह मन बुद्धी नसून खरा स्व हा देह मन बुद्धीच्या आत अधिष्ठानभूत देह मन बुद्धीच्या बुडाशी असणार जे चैतन्य मात्र आहे ते खरं तुझं स्वरूप आहे असं संत केवळ आपल्याला सांगतात. संतांखेरीज ही गोष्ट कोणीही आपल्याला सांगत नाही. देह मन बुद्धीला मी असं जर म्हटलं आणि देह मन बुद्धीला मी असं न म्हणता देह मन बुद्धीच्या ही बुडाशी अधिष्ठानभूत असणार जे शुद्ध जाणीव तत्व आहे जे अविनाशी अस्तित्व मात्र चैतन्य मात्र असं आहे त्याला जर मी स्व असं म्हटलो तर दोन गोष्टींमुळे काय घडतं हे आपण समजून घेऊ. जर आपण त्या चैतन्य सत्तेला मी असं म्हटलं तर ती चैतन्य सत्ता परमात्म्याशी निगडित आहे असा पुढे संत आपल्याला उपदेश करतात. तत्त्वमसि श्वेतकेतो इति, ते परमात्म तत्व आणि तू एक आहात त्यामुळे हा जो स्व आहे जो शुद्ध चैतन्य मात्र असा जर अर्थ घेऊन आपण त्या तऱ्हेने जीवन जगलो तर आपलं जीवन परमार्थानी भरलेलं असं होतं. हळूहळू आपण परमात्म ज्ञान संपादन करतो. हा जो स्व आहे त्या स्वचा खरा अर्थ शोधताना परमात्माच उघडकीला येतो. रमण महर्षी फाइंड आउट हु एम आय असं म्हणून साधनेला सुरुवात करायला सांगत असत. मी असं म्हणतोस खरा, स्व असं म्हणतोस खरा, पण शोध तो मी कोण आहे आणि कुठं आहे. त्यामुळे हा जो मी आहे तो शुद्ध अस्तित्व मात्र असा अर्थ घेतल्याबरोबर आपली नाळ परमात्म्याशी जोडली जाते. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली असं समर्थ म्हणतात. फार फार काळानी कधी परमात्म्यापासून दूर मी वेगळा पडलेलो होतो मी भावनेनी, पण आता त्याच्याशी एकरूपता साधली असा एका सुखाचा शांतीचा प्रत्यय त्या शोधामध्ये येतो. आणि ही जी नेहमीची भावना आहे मी देहाला समजणं, स्व म्हणजे देह असं समजणं, त्यामुळे देहाच्या अपमानाने आपण अपमानित होतो, देहाच्या मानाने आपला मान झाला अशी भावना होते. देहाची दुःख ती माझी दुःख, देहाची सुख ती माझी सुख असं होऊन जात. आपण स्वाभाविक जन्माला आलेले असतो, जन्माला येताना एक कुळ असतं, ते कुळ माझं होऊन जात, ती जात माझी होऊन जाते. वस्तुतः निसंग देहरहित असणारा पण अमुक कुळाचा, अमुक जातीचा, अमुक भाषेचा, अमुक प्रांताचा, अमुक देशाचा अशी माझी आयडेंटिटी बनून जाते. त्यामुळं देहाचा विसर पडणं, त्या अर्थाने असणारा जो स्व आहे त्या स्वचा विसर पडणं आणि त्याचं खरं स्वरूप लक्षात येणं हे परमार्थाकडे घेऊन जाणारी गोष्ट राहते. आणि देह शृंगारणं, देह ठीकठाक ठेवण्याचा प्रयत्न करणं, देहाला सुख पुरवणं, हे एक जीवन. आणि अर्थातच जर देहाला सुख पुरवायचं असेल पण ते सुख मर्यादित असेल, समजा दोन भाऊ आहेत आणि एकच शर्ट दोघांना आवडलेला आहे, ते सुख मर्यादित असेल, ती वस्तू मर्यादित असेल, तेव्हा ती आपल्यालाच मिळावी असं वाटणं हे खूप स्वाभाविक राहतं. आणि जे शर्टच्या बाबत तेच घराच्या बाबत, एक घर आहे, दोन भाऊ आहेत. स्वार्थ, याची तुम्हाला मी व्याख्या करून सांगू. आपल्याला समस्त स्वार्थ म्हणजे काय? प्रथम मला मिळावं, जेव्हा देह मन बुद्धीचाच मी असतो तेव्हा प्रथम मला मिळावं आणि मला मिळाल्यानंतर मग बघूया काय करायचं ते. एवढंच नव्हे तर प्रथम मला मिळावं नव्हे तर मलाच मिळावं, दुसऱ्या कोणालाही मिळू नये, दुसऱ्या कोणाला मी मिळू देणार नाही, हळूहळू आसुरी संपत्तीकडे मनुष्य जातो. मी वैभवी असावं, मी सत्तावान असावं, म्हणून नारदांना सनकादिकांनी जेव्हा उपदेश केला, नारद म्हणाले सनकादिकांना, किंवा माझ्यापेक्षा जेव्हा कोणी एखादा श्रेष्ठ दिसतो तेव्हा मला त्याचा मत्सर वाटतो आणि माझ्यापेक्षा एखादा कनिष्ठ जेव्हा समोर येतो तेव्हा मला त्याच्याबद्दल तुच्छता वाटते. तेव्हा त्यांना उत्तर देताना सनकादिक म्हणतात की नाल्पे सुखम असती, मी म्हणजे नारद या भूमिकेतून पाहायला गेलास तर त्याच्यात सुख नाही, देह होऊन राहण्यात सुख नाही, भूमैव सुखम, व्यापकात सुख आहे, आत्मा व्यापक आहे, व्यापक जर झाला तर त्याच्यात सुख आहे, त्याच्यात समाधान आहे, व्यापक झाला तर त्याच्यात आनंद आहे. भूमात्वेव विजिज्ञासितव्यः, आपण व्यापक आहोत असंच अनुसंधान कायम ठेवत राहावं. तुम्ही कधी त्रयस्थ राहून दोन किंवा दोनापेक्षा अधिक विद्वान एकूण समाजाबद्दल काय बोलतात ते कधी ऐकलंय? आपण ज्ञानी आणि बऱ्याच लोकांना हे समजलं नाहीये अशा तुच्छतेने ते बोलताना कदाचित तुम्हाला आढळतील. तुम्ही कधी काही धनिक एकत्र आलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांबद्दल काय बोलतात ते ऐकलंय? जवळपास सगळं जग आमच्या मालकीचंच असावं असं वाटतं आणि दुसरी ही जी मंडळी आहेत यांना काही कळत नाही अशाच प्रकारचा भाव असतो. भूमैव सुखम, व्यापक होण्यात सुख आहे हे विसरलेली मंडळी कधी पाहिलीत? स्वार्थ समजेल. मी एका घरी गेलो होतो पाहुणा म्हणून, तर सकाळी दूध घेण्याची जेव्हा वेळ आली, सकाळी उठलो आम्ही, दूध घ्यायचं होतं, टेबलवर बसलो, तर आजोबांनी कुलपातून बिस्किट काढली आणि दिली. नंतर त्यांची सुनबाई असं सांगत होती की बिस्किट देखील हे नातवंड खातील म्हणून कुलपात ठेवतात. स्वार्थाबद्दल सांगायला हवं, काही गोष्टी सांगायला हव्यात तुम्हाला. माझी कल्पना की नाही, त्या असं म्हणत होत्या की बरं झालं तुम्ही आलात, त्यामुळे निदान कुलपातून बिस्किट तरी बाहेर आली, नाहीतर हे रोज एकटे बिस्किट काढून खातात. जेव्हा हे चहा घेतात तेव्हा सर्वांच्या समक्ष एकटे बिस्किट काढून खातात आणि परत कुलपात ठेवतात. स्वहित अर्थात स्व जर तुम्ही देहाला समजलात तर स्वहित कशाला आणि त्याचा अर्थ काय हे आपापच समजेल. एक एक लक्षात घ्या की या हे सगळं बोलणं थोड्याशा तारतम्याने व्यवहारामध्ये तुम्हाला आचरावं लागेल. त्यांनी जे म्हटलेलं आहे की आपण स्वार्थी नसावे पण स्वहित जपणे हे आपले कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. स्वहित म्हणजे अर्थातच देह जर प्रमाण धरला तर देहाचं हित, देह मन बुद्धीचं हित, आणि तितपत जपणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि एका एका प्रमाणात एका अर्थाने हे म्हणणं अगदी अयोग्य नाहीये. एका विशिष्ट प्रमाणामध्ये स्वतःचं जे आहे ते उत्तम रीतीने सांभाळणं हे गरजेचं आहे अशी सांसारिकांची पक्की धारणा आहे. आणि जर संसार उघडून बसला असाल तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असं वागण्याला प्रत्यवाय नाही. तुम्ही जर संसारच करत नसाल, कारण या स्वहितामध्ये जे स्वचे म्हणून समजलेले आहेत तर त्यांच्याकरताही तुमची काही कर्तव्य असतात. उदाहरणार्थ त्यांची शिक्षण, त्यांची आजारपणं, स्वतःची आजारपणं, या सर्वाकरता एक योग्य प्रोव्हिजन असणं तर हे आवश्यक असतं. पण माझी अशी समजूत आहे की याचा उपदेश होऊ शकत नाही अशी माझी समजूत आहे. या तारतम्याच्या गोष्टी आहेत आणि याचं जे प्रमाण आहे ते देखील तारतम्यानेच राखायचं आहे. श्रेयस्कर आणि प्रेयस्कर हे जे दोन शब्द आहेत. वेळ संपला. भगवद्गीतेने या श्रेयस आणि प्रेयस याची खूप चर्चा केलेली आहे. आणि जे श्रेयस्कर आहे तर ते स्वीकारावं. अर्जुनाचे देखील माझं श्रेय ज्याच्यात आहे तर ते तुम्हाला सांग, कारण श्रेयस आणि प्रेयस यांचा झगडा अनादिकालापासून चालत आलेला आहे. पण तोही देह मन बुद्धीला आवडणार ते प्रेयस असंच आहे. आणि श्रेयस जे आहे ते खऱ्या हिताचं आहे त्याला श्रेयस असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला एखादं पथ्य आहे, मला एका वैद्यांनी असं सांगितलं की ज्या गोष्टीचं अतिसेवन झालेलं असतं, जी गोष्ट आवडत असते म्हणून अतिसेवन झालेलं असतं त्याचंच पुढं पथ्य पडतं, तीच गोष्ट मग पथ्यामध्ये जाते, ती प्रेयस असते. पण शरीराला देखील श्रेयस्कर नसते, म्हणजे शरीराचंही एक श्रेय आहे, श्रेयस्कर आहे गोष्ट शरीराला देखील. म्हणून हे श्रेयस्कर, श्रेय आणि प्रेय हे श्रेय शरीराचं आणि प्रेय शरीराचं. काही गोष्टी आहेत त्या शरीराला हानिकारक आहेत पण त्या प्रिय असू शकतात. म्हणून प्रेयस जे असेल ते प्रत्येक वेळेला श्रेयस असेलच असं नाही. अगदी देह मन बुद्धीचा विचार केला तरी देखील आणि औषध कडू असेल तरी देखील ते प्रेयस नसेल पण श्रेयस्कर निश्चित असेल. त्यामुळं काही गोष्टी या जरी प्रिय नसल्या, उदाहरणार्थ काही घरांमध्ये दुधी भोपळ्याची भाजी ही प्रिय नसली तरी श्रेयस्कर या कॅटेगरीमध्ये निश्चित आहे असं थोडं जरी सांगितलं तरी मला असं वाटतं याचं उत्तर घेईल. आणि जीवनाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर निःश्रेयस हा अजून एक शब्द आहे. श्रेयस, प्रेयस आणि निःश्रेयस. प्रिय गोष्टी, प्रेयस, श्रेयस म्हणजे देह मन बुद्धीला लाभदायक, तसंच आत्महिता करता देखील लाभदायक त्या श्रेयस. जसं प्रवचन ऐकायला येणं हे श्रेयस्कर, ध्यानाला बसणं हे श्रेयस्कर, पण ध्यानाने जेव्हा तुम्ही ध्यानाचं जे इप्सित आहे, जे ध्येय स्वरूप आहे ते प्राप्त करता, तेव्हा निःश्रेयसाला प्राप्त होता, मोक्षाला प्राप्त होता. म्हणून अजून एक हा तिसरा शब्द आहे तो अधिक विलक्षण आहे. हा जो निःश्रेयस हा जो शब्द आहे त्याच्याकरता श्रेयसाची प्रथम गरज असते आणि मग त्याचा सहज भाव झाला की त्याच्यातून जे प्राप्तव्य होतं ते खरं मिळतं, तेव्हा तुम्ही निःश्रेयसाला म्हणजे मोक्षाला प्राप्त होता. म्हणून अभ्युदय एका बाजूला आणि निःश्रेयस दुसऱ्या बाजूला या दोन्हीचा पुरस्कार आपल्या संस्कृतीने केला असं मधून अधून तुमच्या कुठेतरी वाचनात येत असेल. अभ्युदय म्हणजे ऐहिक अर्थाने भरभराट आणि निःश्रेयस म्हणजे मोक्षाच्या अंगाने तुम्हाला जे प्राप्तव्य आहे ते प्राप्त होणं. स्वार्थ, स्वहित, श्रेयस्कर, प्रेयस्कर या शब्दांचा अर्थ समजावून सांगावा. आपण स्वार्थी आहोत का हे कसे शोधावे? मला असं वाटतं की शोधता येणं शक्य आहे आणि आपण अशा प्रकारे स्वार्थी नसावं. कसं होतं की एका आनंदाकरता स्वार्थाचाही त्याग होतो अशा गोष्टी प्रपंचात देखील घडतात. जसं आई मुलाकरता जागरण करते, आई मुलाकरता जेव्हा जागरण करते तेव्हा स्वार्थाच्या विपरीत असतं पण आनंद मात्र मिळत असतो, त्याची सेवा करण्यात आनंद मात्र मिळत असतो. थोडं स्वार्थाच्या बाजूला गेलं तरी देखील आनंद मिळतो हे अशा उदाहरणावरून आपल्याला कळतं. आपल्याला जर परमार्थाच्या अंगाने जगायचं असेल तर हा जो देहाला स्व समजणं आणि मग एका तारतम्याला सोडून स्वहिताला समजणं या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. तसंच देहाचं देखील श्रेय आणि प्रेय, मनाचं देखील श्रेय आणि प्रेय, बुद्धीचं देखील श्रेय आणि प्रेय ओळखलं पाहिजे. आणि श्रेय स्वीकारत असताना निःश्रेयसाची प्राप्ती ही करून घेणं प्रत्येक मानवी जीवनामध्ये आलेल्याच परम कर्तव्य आहे, इति कर्तव्य आहे असा निष्कर्ष सहज निघतो. हरिओम. एक अर्धा मिनिट आपण शांत बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर।